पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 4 मराठी। करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 4 करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 4 प्रांजळपणे सत्य सुवार्ता गाजविणे। प्रांजळपणे सत्य सुवार्ता गाजविणे। यास्तव आम्हावर दया झाल्याप्रमाणे ही सेवा आम्हास दिली गेली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही। आम्ही लज्जेच्या गुप्त गोष्टी वर्जिल्या आहेत। आम्ही कपटाने चालत नाही व परमेश्वराच्या वचनाविषयी कपट करत नाही, तर सत्य प्रगट करून परमेश्वरासमक्ष प्रत्येक मनुष्याच्या मनाला आपणास पटवितो। आमची सुवार्ता आच्छा दिलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठाई ती आच्छा दिलेली आहे। त्याचविषयी या युगाच्या ईश्वराने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की परमेश्वराची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्याचवर प्रकाशू नये। आम्ही आपले नव्हे तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे त्याचे घोषण करीतो, आणि येशूमुळे आम्ही तुमचे दास असे स्वतःचे घोषण करतो। अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो परमेश्वर बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील परमेश्वराच्या तेजाचे ज्ञान प्रकाशित करावे म्हणून आमच्या अंतकरणात प्रकाशला आहे। प्रेषितांची शक्तिहीनता व परमेश्वराचे सामर्थ्य। प्रेषितांची शक्तिहीनता व परमेश्वराचे सामर्थ्य ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकाष्ठा परमेश्वराची आहे, आमच्याद्वारे होत नाही हे समजावे। आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आम्ही संकुचित झालो नाही, घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही, आमचा पाठलाग झाला तरी आमचा परित्याग करण्यात आला नाही, आम्ही खाली पाडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही। आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे, कारण जे आम्ही जिवंत राहतो ते येशूमुळे मरणाला सदा सर्वदा सोपले जात आहो, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे। आम्हामध्ये मरण पण तुम्हामध्ये जीवन आपले कार्य चालविते। मी विश्वास धरला म्हणून बोललो। या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही। हे आम्हास ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला उठविले तो येशूबरोबर आम्हासही उठविल व तुमच्याबरोबर सादर करील। सर्व काही तुम्हा करता आहे, यासाठी की जी कृपा पुष्कळ जणांवर होऊन विपुल झाली ती परमेश्वराच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शन होण्यासाठी साधनीभूत व्हावी। क्षणिक दुःख पण सार्वकालिक वैभव। क्षणिक दुःख पण सार्वकालिक वैभव। यास्तव आम्ही धैर्य सोडत नाही। आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे, कारण आम्हावर येणारे क्षणिक व अल्पसंकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते। आम्ही दृश्य वस्तूकडे नाही तर अदृश्य वस्तूकडे लक्ष लावतो, कारण दृश्य वस्तू क्षणिक आहे पण अदृश्य वस्तू अनंतकालिक आहेत।